सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर माधुरी तुमच्या सोबत ऑन मॉर्निंग नंबर वन.
पहाड़ पे चढ़कर अरुणिमा ने हौसलों को उड़ान दी. पदक जीतकर दीपा मलिक ने देश को अलग पहचान दी. जिन लोगों ने हंसकर ये कहा था कि अरे तुम क्या कर पाओगी, उन्हीं की हंसी को हिम्मत बनाकर इन्होंने अपने सपनों को सच्चाई दी. आज है इंटरनेशनल डे फॉर पर्सन विद डिसएबिलिटीज आणि आता माझ्या सोबत आहे.
माझं नाव आहे दत्तात्रय गोपाळराव येमेकर, राहणार क्रांती भवन भाद्रपुरा तालुका कंधार जिल्हा नांदेड. मला हे पूर्वीपासून होतं पण जाणीव होत नव्हती आणि जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं माझं दिव्यांगाचं प्रमाण वाढत गेलं. मला वाटत होतं की बाबा आपण जीवनात जरी आपल्याला शरीरात काही कमतरता असेल तरी आपल्याला जीवनामध्ये बरंच काही मिळवता येईल.
सर तर तुम्ही राखी पण पाठवता जे आपले सैनिक आहेत.
सिनेमामध्ये आपण बघतो की एखाद्या सैनिकाला एखादी मुलगी, शालेय भगिनी किंवा एखादी माऊली राखी पाठवण्यासाठी प्रयत्न करते, तिला खूप त्रास होत, त्रास कमी करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा म्हणून 2015 पासून मी अखंडितपणे 3333 सदिच्छा पत्र आणि 3333 राख्या आणि सोबत 15 फुटाची महाराखी मी दरवर्षी या मन्याळ खोऱ्यातून पाठवत असतो.
वर्ल्ड डिसेबल डे आहे, सो काय एक मेसेज तुम्ही द्याल, कारण की तुम्ही खूप मोठी इन्स्पिरेशन आहात. जे लोक आता तुम्हाला ऐकतात आहे तर त्यांना काय सांगणार तुम्ही?
प्रत्येक दिव्यांगाला मला सांगा असं वाटतं की आपण आपल्या शरीराची जी काही कमतरता कोणी अवयवामध्ये आहे ती कमतरता जरी आपल्याला निसर्गता असेल, नैसर्गिक आपल्याकडे काहीतरी दिव्यांग असं अंग असतं, त्या दिव्यांग अंगाचा आपण पुरेपूर वापर करावा, आळस झटकून टाकावं.
क्या बात आहे, थँक्यू सो मच सर फॉर बीइंग विथ अस. अँड येस, फिलहाल तो कौन सा वाला गाना आप एन्जॉय कर रहे हैं? सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बज जाते रहो. गुड मॉर्निंग.